आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण. 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात युवकांना रोजगार, बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकाला हमीभाव, जात आधारित जनगणनेचं आश्वासन. रिझर्व्ह बँकेच्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, युपीआयद्वारे पैसे जमा करण्यासाठी लवकरच परवानगी. माथाडी कामगारांच्या प्रश्नामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प. आणि नाशिक दिंडोरी रस्त्यावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज झाली. बुलढाणा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. बुलढाणा मतदारसंघातले भाजपाचे विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे अर्ज बाद झाले आहेत. नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या छाननीमध्ये 66 उमेदवार पात्र तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत. कालपर्यंत 74 उमेदवारांनी 92 अर्ज दाखल केले होते. अकोला मतदारसंघासाठी कालपर्यंत 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. परभणी मतदारसंघासाठी 42 उमेदवारांनी 65 उमेदवारी अर्ज दाखल केले. आज झालेल्या छाननीत 1 अर्ज अवैध ठरला आहे. हिंगोली मतदारसंघात 48 उमेदवारांचे अर्ज वैध तर 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. पात्र उमेदवारांना 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रात 26 एप्रिलला 8 मतदारसंघात मतदान होईल. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात देसाईगंज आणि चारमोशी इथं आज ज्येष्ठ भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतल्या. भाजपा उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभांमध्ये गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या विकास कामांची माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्यात चांगले रस्ते झाल्यानं तिथं उद्योग सुरू होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी मिळणार असून येत्या 10 वर्षात हा जिल्हा राज्यातला सर्वात श्रीमंत जिल्हा असेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. गेल्या 10 वर्षात सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राजस्थानमध्ये शेखावती भागात चुरू इथं प्रचारसभेला संबोधित केलं. गेल्या 10 वर्षात विकसित भारताचा पाया तयार झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सत्तेत आल्यानंतर सरकारनं प्रामाणिकपणे काम केलं असून देश झपाट्यानं प्रगती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात 5 न्याय आणि 25 गॅरंटी या शीर्षकाखाली युवकांना रोजगार, न मिळाल्यास वार्षिक 1 लाख रुपये बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना वार्षिक 1 लाख रुपये अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव, मनरेगामार्फत किमान 400 रुपये दररोज मजुरी, सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जात आधारित जनगणना, संवैधानिक संस्थांचं जतन इत्यादी मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. भाजपाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती हा जाहीरनामा तयार करत आहे. भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं काल नवी दिल्लीत आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. मतदानाचं प्रमाण अत्यल्प असलेल्या भागातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज नवी दिल्लीत घेतली. या बैठकीमध्ये राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे पालिकांचे आयुक्त सहभागी झाले. भारतीय जनता पक्ष उद्या 6 एप्रिल हा पक्षाचा स्थापना दिवस विविध उपक्रमांद्वारे राज्यात साजरा करणार आहे. यामध्ये बूथ यात्रा, मोदी अॅपद्वारे भाजपा सदस्यत्व, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांच्या टिफिन बैठकीतून अभिवादन, 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशा उपक्रमांद्वारे, तसंच भाजपा आणि जनसंघाच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपूरला 8 एप्रिल रोजी तर रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान इथं 10 एप्रिलला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 14 सभांची विनंती केल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग 7व्यांदा रेपो दर 6.5% ठेवला आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. रेपो दरात कोणताही बदल केला नसल्यानं गृहकर्ज महाग होणार नाही. चलन फुगवटा दरातली स्थिरता आणि आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं दास यांनी वार्ताहरांना सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% तर किरकोळ महागाई दर 4.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2023 रेपो दर 6.5% केला होता. बँकेत रक्कम जमा करण्यासाठीच्या यंत्रांमध्ये युपीआयचा वापर करून पैसे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच परवानगी देणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची सोय होईल आणि बँकांमध्ये पैसे हाताळण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सांगितलं. माथाडी कामगारांच्या मागण्यांमुळे नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे तसंच इतर लिलाव होऊ शकले नाहीत. लागोपाठ 2 दिवसांपासून जिल्ह्यातल्या बाजार समितीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. माथाडी मापारी कामगारांच्या हमाली तोलाई आणि वाराई कपातीसह लेवी संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी मापारी कामगार दैनंदिन वजनमापाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचं माथाडी मापारी कामगारांनी पत्रान्वये बाजार समितीला कळवलं होतं. त्यामुळे लासलगाव नाशिक निफाड सिन्नर चांदवड मालेगाव यासह इतर बाजार समित्यांमध्ये काल कोणत्याही प्रकारच्या मालाचे लिलाव शेतकऱ्यांनी आणलेला कांदा भाजीपाला परत पाठवून देण्यात आला. नाशिक दिंडोरी रस्त्यावर ढकांबे गावाजवळ आज दुपारी झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बोलेरो गाडीचं मागचं चाक फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर आदळली. त्याचवेळी नाशिकहून दिंडोरीकडे जाणारी दुचाकीही या गाडीवर आदळली. बोलेरोत वणीहून दर्शन घेऊन घरी चाललेले भाविक होते. श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हवामान. महाराष्ट्रात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या ठिकाणी वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण. 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात युवकांना रोजगार, बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकाला हमीभाव, जात आधारित जनगणनेचं आश्वासन, रिझर्व्ह बँकेच्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, युपीआयद्वारे पैसे जमा करण्यासाठी लवकरच परवानगी, माथाडी कामगारांच्या प्रश्नामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प आणि नाशिक दिंडोरी रस्त्यावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.